आता आपण ऐकणार आहात कामसूत्र आणि वात्सायन. लेखक दीपा देशमुख, वाचक अस्मिता दाभोळे. आजपासून 2400 वर्षांपूर्वी भारतात एक अजरामर अशा ग्रंथाची निर्मिती झाली, जो ग्रंथ पृथ्वीच्या अंतापर्यंत माणसासाठी आवश्यक असणार होता. त्या ग्रंथाचं नाव होतं कामसूत्र. हा ग्रंथ प्रत्येक भाषेमध्ये पुढे अनुवादित केला गेला. जगभरात सर्वाधिक विक्रीचा ग्रंथ म्हणून हा ओळखला जातो. सुरुवातीची काही वर्ष तर अनेक देशांमध्ये या ग्रंथावर बंदीही घातली गेली होती. मात्र पुढे ब्रिटिश सैनिक असलेला सर रिचर्ड बर्टन यानं मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या ग्रंथाचं इंग्रजीत भाषांतर केलं. तेव्हा त्यानं म्हटलं की कामसूत्र या भारतीय ग्रंथानं प्रेम कसं करावं याचे शिकवण देऊन जगावर उपकारच केले आहेत. कामसूत्र या ग्रंथाला 1963 सालापर्यंत ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं की खजुराहो आणि कामसूत्र आपल्या इतिहासातली सोनेरी पानं आहेत. लैंगिक विषयावर भाष्य करणाऱ्या आणि वादळ निर्माण करणाऱ्या या ग्रंथाचा लेखनकर्ता आहे वात्सायन. काम पवित्र असून यामुळेच सृजन होतं. काम हाच सृष्टीचा आधार आहे. सृष्टीचा निर्माता प्रजापती यानं धर्म अर्थ याबरोबरच काम महत्वाचं असल्याचं सांगितलं. काम म्हणजे सत्य, काम म्हणजेच शिव आणि काम म्हणजेच सुंदर असं वात्सायनानं सांगितलं. त्यानं जो उपदेश केला त्या उपदेशाला
Sample complete. Ready to continue?